आमचा जीवनदाता, येशु तो आमचा अन्नदाता, गावूया त्याचा गुणगानाता, येशु तो आमचा खरा पिता। बोलो
तू आमचा मित्र आहे, तू आमचा पिता आहे, तू आमचा सगळं आहे, तू नाही तर आम्ही शून्य आहे। तू आमचा मित्र आहे, तू आमचा पिता आहे, तू आमचा सगळं आहे, तू नाही तर आम्ही शून्य आहे।
पूरा निर्माण करतो। बोलो
तू आमचा मित्र आहे, तू आमचा पिता आहे, तू आमचा सगळं आहे, तू नाही तर आम्ही शून्य आहे। तू आमचा मित्र आहे, तू आमचा पिता आहे, तू आमचा सगळं आहे,